सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. MH935 मध्ये इंटरनॅशनल चेस ऑलिम्पियाड जिंकली आपल्या भारतीय संघाने. त्यांचेच कोच जे आहेत गोखले सरांशी आज आपण बोलत आहोत.
काल अचानक संपूर्ण जगातच इंटरनेटवर काहीतरी आउटेज म्हणतात तसं झालं आणि 27 मिनिट सगळं गोंधळ झाला ऑल ओव्हर द वर्ल्ड.
बापरे,
त्याच्यात आपल्या प्लेयरच्या दोघांच्या मूव होत्या ते इंटरनेटच गेल्यामुळे ते टाइमवर हरले. मग आपल्या टीमनी अपील केली, मग त्यांच्या लक्षात आलं की हा वर्ल्ड ओव्हर फेनॉमिनाच आहे, म्हणजे ह्याच्यात भारतीय प्लेयर्सचा किंवा त्यांच्या घड्याळांचा किंवा त्यांच्या इंटरनेटचा इंडियातला काही संबंध नाही. तसे मग त्यांनी डिस्कस केलं, त्यांनी बघितलं की दोन्ही टीम तुल्यबळ खेळत होत्या. मग रशियन टीमनी म्हणजे स्पोर्टिंगली ठरवलं की काय हरकत नाही, आम्ही शेअर करायला तयार आहोत. आणि मग अशा रीतीने सुवर्ण पदक दोघी टीमना विभागून दिलं आणि ब्रॉन्झ मेडल यांना दिलं पोलंडला. अशा रीतीने इंडियाला मिळाला. अगदी शेवटपर्यंत अतिशय एक्साइटिंग झाली मॅच आणि लाखो लोक बघत होते.
म्हणजे मला ना आता असा फील आला जर का तुम्ही तो चक दे इंडिया मूवी पाहिला असेल तर त्यात सुद्धा असाच एक मोमेंट दाखवलाय त्यांनी की म्हणजे इंडियन टीम तिथपर्यंत जाऊन पोहोचली नाही, अलीकडे अलीकडेच राहिली आणि डायरेक्ट म्हणजे वर्ल्ड कपच जिंकून आली तसा लास्ट मोमेंट आय होऊन.
तसं आता प्रेस कॉन्फरन्स झाली इंडियन टीमची, त्याच्यात आनंद तेच म्हणत होता विश्वनाथन आनंदनी 5 वेळा स्वतःच वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकले इंडिव्हिज्युअल. 5 वेळा तो जगत जेता आहे पण तो म्हणाला आपल्या टीम बरोबर मला कधी गोल्ड मिळाल्याचा मान मिळाला नव्हता की त्या पोडियम वर जायचं आणि आपल्या टीमला गोल्ड मिळालं, पण टीम म्हणून आपण कमी पडत होतो. आता चेसचा प्रचार प्रसार एवढा झालेला आहे आपल्याकडे की आता सगळे खालच्या दर्जाचे प्लेयर आता चांगले वरच्या दर्जांना खेळायला लागले.
खूप छान, खूप छान सर, खरंच अभिनंदन तुम्हालाही आणि खरंच खूप सुंदर कामगिरी आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. येस, बाय सर, बाय. थोड्याच वेळात परत येते मी सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर गणपती बाप्पाच्या आरतीसाठी. तयार रहा, स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.